सुपर हिट्स 93.5 रेड एफएमवर महक तुमच्या सोबत आहे. MH 93.5 मध्ये आज बोलत आहोत आपण दिगंबर कौरवार सरांशी. त्यांनी आणि त्यांचा मित्रपरिवार या सगळ्यांनी मिळून ना सार्वजनिक गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं ठरवलं. म्हणजे कसं आहे, गर्दी थोडीशी कमी व्हावी आणि सोशल डिस्टन्सिंग वगैरे सगळं फॉलो व्हावं याचा विचार करून त्यांनी हा जो उपक्रम आहे तो हाती घेतला. आणि बऱ्याच घरचे गणपती बाप्पा जे आहेत ते त्यांनी कलेक्ट करून एकत्र जाऊन विसर्जन केलं. याचबद्दल आज आपण त्यांच्याशी बोलतोय. हा जो उपक्रम आहे तुम्ही एकत्रित विसर्जन करण्याचा, तो तुम्ही कधीपासून राबवायला सुरुवात केला होता? रादर कशा पद्धतीने तुम्ही लोकांच्या घरचे गणपती बाप्पा कलेक्ट केले?
2 दिवस अगोदर आपण सोशल मीडियावर सगळ्यांना आवाहन केलं होतं, बाबा तुम्ही आमच्या तिकडून मध्ये सध्या 300 जवळपास कोरोनाचे पेशंट झालेले होते. त्या अनुषंगाने आपण मग सगळ्यांना आवाहन सोशल मीडियाच्या ह्याच्यातून आवाहन केलं होतं की तुम्ही जास्तीत जास्त विसर्जनची म्हणजे गणपतीच्या विसर्जनाची जबाबदारी आमची, असं आपण त्याच्यावर सोशल मीडियावर सगळ्याला आवाहन केलं होतं. आणि त्या आव्हानाला आपल्याला चांगला प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे. जवळपास 80 ते 100 गणपती आपण विसर्जन केलेले आहेत.
मग आता या पुढेही म्हणजे 1.5 दिवसाचं केलं, पण त्यानंतरही काही करायचा प्लॅन आहे का?
बाकी जे गणपती असतात ते मंडळाकडून स्थापित झालेले असतात. आमच्या देगलूर शहरामध्ये जास्तीत जास्त गणपती 1.5 दिवसाचे असतात, जे घरगुती असतात. मग त्या लोकांना, कोणाला लहान मुलं असतात त्याच्यात, ते बाहेर निघू नये, किंवा वृद्ध कोणी असतात ते पण बाहेर निघू नये, या अनुषंगाने आपण त्यांना कोरोनाच्या ह्याच्यापासून दूर ठेवण्यासाठी हा संकल्प केला होता.
लौट कर आती हूं मैं थोड़ी ही देर में. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो.